आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
देणगी घोटाळ्यावर मोदी गप का? नमस्कार, मी रवीश कुमार आहे। गुजरातमध्ये एका कंपनीने दलित कुटुंबाकडून जमीन खरेदी केली आणि पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दलित कुटुंबाला 11 कोटींची रक्कम खूप जास्त असल्याचे सांगून त्याऐवजी बॉन्ड खरेदी करण्याचे सुचवले होते का? नंतर असे आढळून आले की इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले गेले, ज्यामध्ये 10 कोटी भाजपने आणि 1 कोटी शिवसेनेने रोखून धरले। हे खरे असेल तर या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी। क्विंटच्या हिमांशी दहियाचा हा अहवाल डोनेशन बॉन्ड्सच्या नावाखाली कोणत्या प्रकारचा व्यवसाय चालवतो हे सूचित करतो। दलित कुटुंबांचे पैसे रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात गेले। ही फसवणूक का आवश्यक होती आणि कंपनीचा अधिकारी भाजपसाठी असे का करेल? ऑगस्ट 2023 सावकर कुटुंबाने त्यांची 43,000 चौरस फूट जमीन वेल्सपन कंपनीला 16 कोटींना विकली। क्विंटच्या हिमांशी दहिया यांनी सांगितले की त्यानंतर 11 ऑक्टोबर 2023 या कुटुंबाने 11 कोटींचे रोखे विकत घेतले। यापैकी 10 कोटींचे रोखे भाजपने 5 दिवसांनंतर 16 ऑक्टोबर 2023 रोखून धरले आणि 1 कोटी रुपयांचे रोखे शिवसेनेने रोखून धरले। अदानीशी संबंधित असलेल्या वेल्सपन एंटरप्राइज लिमिटेड या कंपनीच्या महाव्यवस्थापकाने काही वर्षांत ही रक्कम दीडपट वाढेल असे आश्वासन देऊन 11 कोटींची गुंतवणूक इलेक्टोरल बॉन्डमध्ये करण्याचा सल्ला दिल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे। ते कोणत्या योजनेत गुंतवणूक करत आहेत याची त्यांना माहिती नव्हती। या बैठकांना अंजार शहर भाजप अध्यक्ष हेमंत रजनीकांत शहा उपस्थित होते असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे। शाह यांनी क्विंटला सांगितले की त्यांना या बैठकी किंवा प्रकरणाबद्दल कोणतीही माहिती नाही। क्विंटने या कथेत सहभागी असलेल्या इतर कंपन्यांशी संपर्क साधला आहे परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। पोलीस तक्रारीचा विचार करत आहेत आणि जर केसमध्ये योग्यता असेल तर FIR दाखल केला जाऊ शकतो। अदानी समूहाला निवडणूक देणगी घोटाळ्यात अडकवलेले नाही। न्यूझीलँडरीने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की या समूहातील 4 कंपन्यांनी रोखे खरेदी केले आहेत, परंतु अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही राजकीय पक्षाचे बॉन्ड खरेदी केलेले नाहीत। न्यूझीलँडरीनुसार अदानी समूहाशी संबंधित 4 कंपन्यांनी 55 कोटींहून अधिक किमतीचे रोखे विकत घेतले, ज्यात भाजपने 42 कोटी, काँग्रेसला 8 कोटी आणि BRSने 5 कोटी रुपये मिळवले। त्यामुळे निवडणूक देणगी रोख्यांची कहाणी दुर्लक्षित करता येणार नाही। ज्या दलित कुटुंबांची जमीन घेतली ते 11 कोटींचे रोखे विकत घेऊन भाजपला 10 कोटी का देतील असा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळेच आज आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदाराने पत्रकार परिषद घेऊन कर्जरोख्यांबाबत नवीन माहिती सादर केली आणि चौकशीची मागणी केली। त्यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट, आता ED कुठे आहे, CBI कुठे आहे, किती प्रकरणे नोंदवली गेली आहेत? या बनावट कंपन्या कागदावर तयार केल्या गेल्या आहेत आणि 100 कोटी रुपयांचा मनी ट्रेल स्पष्टपणे दिसत आहे। प्रत्येक कंपनीकडे 375 कोटी, 100 कोटी वगैरे देणग्या भाजपाला देत कंपन्या तोट्यात चालत असल्या तरी इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि #39 न खाऊंगा ना खाऊंगा आणि #39 पण आता ते म्हणतात आणि #39 मी नियम बनवीन आणि खाईन, माझ्या पक्षासाठी देशभरातून शक्य तितक्या भ्रष्ट देणग्या गोळा करीन आणि #39 2017 निवडणूक आयोगाचा कायदा होता की एखादी कंपनी नफ्यात असेल तर तिच्या नफ्यातील केवळ 7.50% देणगी देऊ शकते आणि तोट्यात चालणारी कंपनी दान करू शकत नाही असा सवाल मोदीजींनी केला। निवडणूक आयोगाच्या विरोधाला न जुमानता 2017 तो नियम बदलला। आज जर भाजपमध्ये नैतिकतेचा तुकडा उरला असेल तर या घोटाळ्याची CBIने ताबडतोब चौकशी करावी आणि ED ने यात सहभागी व्हावे आणि क्वोट, अधिकाऱ्यांनी तातडीने या कंपन्यांची चौकशी करावी, भाजप नेत्यांची चौकशी करावी, अटक करून कारवाई करावी, कारवाई न झाल्यास आम्ही पुढील कारवाई करू। मोदीजी 3 लाख कंपन्या बंद केल्याचा दावा करतात पण यातील अनेक कंपन्या आपल्याला माहीत नाहीत. आणि क्वोट तुम्हाला कागदावर देणग्या दिल्या होत्या. आणि क्वोट निवडणूक देणगी घोटाळा इतका गुंतागुंतीचा नाही की विरोधी पक्षांना तो लोकांच्या लक्षात आणून देता येत नाही. आम आदमी पक्षाने सातत्याने पत्रकार परिषदांमधून हा मुद्दा दिल्लीतील जनतेसमोर आणला आहे. हिंदी वृत्तपत्रे आणि चॅनल्स न आल्याने हा मुद्दा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही, पण विरोधकांकडे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा दुसरा मार्ग नाही. गोडी प्रसारमाध्यमांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले तर विरोधकांनी त्याचा विसर पडावा का? आज आम आदमी पक्षाने जेल का जवाब वोट से ही मोहीम सुरू केली आहे. या पोस्टरमध्ये अरविंद केजरीवाल यांना तुरुंगाच्या पाठीमागे दाखवण्यात आले आहे. ते लोकांना त्यांच्या सरकारच्या कामाची आठवण करून देत आहेत आणि तुम्ही कामाचे कौतुक करत असाल तर त्यांच्या नावावर मतदान करा असे म्हटले आहे. आम आदमी पक्ष आता उघडपणे हुकुमशाहीविरोधात मते मागत आहे. दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांचे म्हणणे ऐका आणि क्वोट, अरविंद केजरीवाल यांनी तुमच्यासाठी काहीही केले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हुकुमशाहीच्या विरोधात मतदान करा. या हुकुमशाहीशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे न्यायालय आहे. त्यासाठी कोणालाही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज नाही. किंवा लोकशाहीने आम्हाला एक मताने हुकुमशाहीचा मुकाबला करण्याची परवानगी दिली आहे आणि अरविंद केजरीवाल यांना मुक्त करू शकतो. भाजप इलेक्टोरल बॉन्ड्सच्या मुद्द्यावर लक्ष देत नसून भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवण्यावर भर देत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्ती काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याची चर्चा टाळतात. त्याऐवजी त्याचे पोस्टर अनेक विरोधी नेत्यांना भ्रष्ट म्हणून लेबल करतात. भाजपच्या पोस्टरमध्ये मफलर, टोपी आणि चष्मा घातलेली व्यक्ती स्पष्टपणे केजरीवाल सारखी दिसते. दिल्लीत तो असाच समजला जातो. केजरीवाल यांच्यापुढे राहुलची रूपरेषा तयार केली आहे. अखिलेश यादव लाल टोपी घातलेले दाखवले आहेत. ममता बॅनर्जी मध्यभागी आहेत आणि एम के स्टॅलिन देखील ओळखण्यायोग्य आहेत. ते म्हणतात भ्रष्टाचार वाचवा, मोदीजी म्हणतात भ्रष्टाचार हटाओ, असा भाजपचा नारा आहे. मात्र संजय सिंह यांनी भाजपला वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यांची हे पोस्टर्स उत्तर देत नाहीत. त्याचे म्हणणे ऐका आणि क्वोट, मायका एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने 19 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले, 10 कोटी एकट्या भाजपला दान केले आणि 7 वर्षात 86 कोटींचा तोटा सहन करूनही 126 कोटींची करमाफी मिळाली. पिरामल कॅपिटल हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केले, 10 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स, 10 कोटी भाजपला दान केले आणि 16,376 कोटींचे नुकसान होऊनही 51,78 कोटी आणि 50 लाखांची कर सूट मिळाली. ओरिएंटल साऊथ दिल्ली प्रायव्हेट लिमिटेडने 5 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केले आणि संपूर्ण रक्कम भाजपला दान केली. या कंपनीला 7 वर्षात 49 कोटींचा तोटा झाला आहे आणि नंदी प्रायव्हेट लिमिटेडने 5 कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले आहेत आणि संपूर्ण रक्कम भाजपला दिली आहे आणि 48 कोटींचा तोटा झाला आहे. ऑपरेटर प्रायव्हेट लिमिटेडने 4 कोटींचे रोखे खरेदी केले आणि संपूर्ण रक्कम भारतीय जनता पक्षाला दान केली आणि त्यांना 20 लाखांची कर सूट मिळाली. त्यांना 11 कोटींचे नुकसान झाले असून 13 कोटींची कर सूट मिळाली आहे. SS क्लोदिंग प्रायव्हेट लिमिटेडने 2 कोटींचे रोखे विकत घेतले आणि 2 कोटी भाजपला दान केले. त्यांचे 70 लाखांचे नुकसान झाले आहे आणि 10 लाखांचा कर भरला आहे. आणि क्वोट, आजच्या पत्रकार परिषदेत संजय सिंह यांनी 33 कंपन्यांची चर्चा केली ज्यांनी 7 वर्षांत 1 लाख कोटींचे नुकसान केले आहे परंतु भाजपला 450 कोटी दान केले आहे. एक कंपनी आहे, त्याने त्याच्या नफ्यापेक्षा 93 पटीने अधिक देणगी दिली आहे. त्यापैकी अनेक कंपन्या आहेत ज्यांनी 15 मार्चपासून कर भरला नाही. त्याच्यावर मीडियाचा एक छोटासा भाग त्याच्या रिपोर्टिंग करत आहे. प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की ते सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून बॉन्डच्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करणार आहेत आणि तो केवळ आम आदमी पक्षासाठीच नाही आणि राहुल गांधीही त्यांच्या सभांमध्ये हा मुद्दा उपस्थित करत आहेत. पंतप्रधान त्यांच्या जाहीर सभांमध्ये यावर थेट भाष्य करत नाहीत किंवा देशाला लुटल्याचा आरोप असलेल्या पक्षाचे किती खासदार आणि आमदार प्रामाणिक मानले जातात याचे उत्तरही ते देत नाहीत. त्यांच्याविरुद्ध राहुल गांधी काय म्हणतात ते ऐका आणि क्वोट, पूर्वी ईडी म्हणून ज्याला ओळखले जात होते ते आता आणि #39 रिकव्हरी डी आणि #39 बनले आहे. देशातील सर्वात भ्रष्ट मंत्री मोदीजींच्या पाठीशी उभे आहेत. ईबी घोटाळा म्हणजे एक दिवस सीबीआय कंपनीला धमकावते भाजपने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती बंद केली आहेत. पण या निवडणुकीत भाजपने आपल्या प्लॅटफॉर्मवर गोंधळ निर्माण केला आहे. ज्या कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली आहे त्यापेक्षाही जास्त दान केल्याचे भासवत आहेत. 10 वर्षांनंतर ते रोजगाराच्या मुद्द्यावर प्रचार करतील अशी अपेक्षा होती. पण रामाच्या नावाने मत मागणे ही भाजपची रणनीती बनली आहे.